श्रोतेहो हॅलो एक्सपर्ट या कार्यक्रमात योग साधनेविषयी योगशिक्षक प्रज्ञा भांदिगरे यांनी दिलेली माहिती आता आपण ऐकूयात.
श्रोतेहो नमस्कार, मी प्रज्ञा भांदिगरे योगशिक्षक. आज आपण योग साधनाविषयी जाणून घेऊया. योग म्हणजे सुखी व समृद्धी जीवनाचा राजमार्ग आहे. तुमच्या अंतरंगाशी जोडणारा दुवा म्हणजे योग होय. चित्ताला मनाला एकाग्र करण्याच्या विधीला योग असे म्हणतात. चित्त एकाग्र असेल तर मनुष्य मानसिक बंधनाविना सखोल विचार करू शकतो. 5000 वर्षापूर्वी ऋग्वेदामध्ये योगाचे विश्लेषण दिलेले आहे. योग या संकल्पनेचे मूळ आपला भारत देश आहे, म्हणून असे म्हणले जाते की योग ही भारतानं जगाला दिलेली देणगी आहे. ऋषी कपिल सर्वात पहिले आणि सर्वोत्तम योगी मानले जातात. भगवान गौतम बुद्ध आणि भगवान महावीर यांनी आपल्या आचरणातून योगाची शिकवण दिली. योगविद्येचा सखोल अभ्यास केल्यानंतर असे जाणवते की भगवान गौतम बुद्धांच्या आचरणामध्ये ध्यान आणि समाधी या भागांचा अधिक प्रभुत्व जाणवते. त्याचप्रमाणे योगाचे प्रामुख्याने 8 भाग आहेत. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. आजच्या युगामध्ये आसन, प्राणायाम आणि ध्यान याची शिकवण दिली जाते. त्यानंतर इसवीसनपूर्व 1984 ते इसवीसनपूर्व 148 या कालावधीमध्ये पातंजली यांनी योगाचे लिखित स्वरूपात विश्लेषण केले. योगाचे खरे स्वरूप हे यमापासून होते, म्हणजेच सामाजिक शिस्त पासून होते. समाजात राहताना स्वतःला काही बंधने घालून घ्यायची आहेत, काही नियम पाळायचे आहेत. योगाचा अभ्यास शारीरिक पातळीवर न राहता मनाच्या पातळीवरून केला पाहिजे. जसं की मातीचा गोळा पाण्यात बुडविला तर तो विरघळून जाईल, पण त्याच मातीच्या गोळ्याचं मडकं बनवून प्रखर अग्नीमध्ये भाजलं तर त्याला पाण्यात बुडवले तरी त्याच्यावर काहीही परिणाम होत नाही. त्याचप्रमाणे योगामुळे आपले शरीर आणि मन कोणत्याही परिस्थितीत डगमगत नाही, विचलित होत नाही आणि ते नेहमी स्थिर असते. योगा अभ्यासात प्राणायाम अत्यावश्यक आहे. योग प्राणायाम हे योगाच्या 8 भागापैकी आसनानंतरची चौथी पायरी आहे. प्राणायाम केवळ श्वासालाच नियंत्रित करत नाही तर शरीरातील ऊर्जा प्रवाहाला पण नियंत्रित करते. त्याचप्रमाणे प्राणायामाची प्रक्रिया श्वसनाशी संबंधित आहे. श्वसनाचे काही प्रकार आहेत: संथ श्वसन, सावकाश श्वसन, दीर्घ श्वसन, पूरक व रेचक. प्राणायामामुळे शरीरातील अनेक अवयवांवर चांगले परिणाम होतात. काही प्राणायामांचे प्रकार बघूयात. अनुलोम विलोम. अनुलोम विलोम प्राणायाम म्हणजे डाव्या आणि उजव्या नासिकामधून श्वास घेणे व श्वास सोडणे, ही प्रक्रिया केली जाते. भ्रामरी प्राणायाम. यामध्ये श्वास घेऊन श्वास सोडताना भ्रामरी किंवा भुंग्याप्रमाणे आवाज काढला जातो. सर्व प्राणायामांचे फायदे हे तणाव आणि चिंता कमी करते, शारीरिक व मानसिक ऊर्जा वाढवते, योग प्रतिकार शक्ती वाढवते. प्राणायामाबरोबर आहार देखील उत्तम असणे आवश्यक असते, पण तोच आहार सात्विक असावा. आहार एकूण 3 प्रकारचे आहेत: सात्विक, राजस आणि तामसी. तामसी आणि राजस आहारमध्ये तेलकट, तुपकट, अतिदाहदायक, मसालेदार आणि मांसाहारी हे योगाभ्यासात वर्ज सांगितले आहेत. तर सात्विक आहार शरीरासाठी चांगला आहे. यामध्ये पालेभाज्या, कडधान्य, फळे अशा प्रकारचा आहार नेहमी जेवणात असायला हवा. हा आहार दिवसातून 2 वेळा घेणे आवश्यक आहे. तो सकाळी 12 आत घ्यावा आणि संध्याकाळी सूर्यास्ताच्या आधी. आहार हा अतिप्रमाणात घेऊ नये. जेवढा आपल्या शरीराला आवश्यक आहे तेवढाच घ्यावा. त्याचप्रमाणे आसनसुद्धा शरीरासाठी अत्यावश्यक आहे. आसनाचे विविध प्रकार आहेत, जसं की दंडात्मक आसन, बैठकी आसन, विपरीत शयनस्थितीमधील आसन, शयनस्थितीमधील आसन. त्याच आसनांना प्राण्यांच्या नावावरून व ऋषीमुनींच्या नावावरून नावे दिली आहेत. योगासनात हालचाली संथ व सावकाश असतात. शक्तीचा वापर कमीत कमी होतो. त्याचप्रमाणे शिथिलीकरण होते, त्यामुळे श्वसनाची गती संथ असते. योगासनामध्ये विश्रांती मिळाल्याने उत्साह वाढतो, स्नायूंची लवचिकता वाढते आणि कार्यक्षम होतात. योगासनामुळे मनाचा विचार केला जातो, त्यामुळे मनावर नियंत्रण येते, बौद्धिक विकास होतो. पतंजलींनी आसनाबद्दलची अशी व्याख्या सांगितली आहे की आसन हे स्थिर सुखम आसन असावे. श्रोते हो, आतापर्यंत आपण योगामधील प्राणायाम, आहार आणि आसन पाहिले. अशा अनेक वैविध्यपूर्ण माहिती ऐकण्यासाठी 89.6 शिववाणी शिवाजी विद्यापीठाची ज्ञानवाहिनी ऐकत रहा. धन्यवाद.
योग शिक्षक प्रज्ञा भांदिगरे यांनी दिलेली माहिती आताच आपण ऐकली.